गणपतीच्या पूजनानेच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण करत असतो आणि विघ्नहर्त्या गणेशाला आवाहन करून त्याचं कृपाछत्र सदैव आपल्यावर असावं अशी प्रार्थना करीत असतो.
माळ होती गतीस तोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग चिकमाळेला रेशमी मौशार दोराग या चिकमाळेला रेशमी मौशार दोराग मऊ रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली ग रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग चिकमाळेला हिऱ्यांचे आठ आठ पदर ग अशा चिकमाळेला हिऱ्यांचे आठ आठ पदर ग अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली ग तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली ग
अशी चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग
हो जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग मोया गणपतीला खुलून माळ शोभली मोर्या गणपतीला खुलून माळ शोभली ग अशी चिक माळ पाहुनी गणपती किती हसला ग चिक माळ पाहुनी गणपती किती हसला ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग त्याने गोड हसून मोठा आशीर्वाद दिलाग, त्याने गोड हसून मोठा आशीर्वाद दिलाग। चला चला करूया नमन गणरायालाग, त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्यालाग।
अशी चिक मोठ्याची माळ होती गटीस चोळ्याची गज, चिक मोठ्याची माळ होती गटीस चोळ्याची गज।
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग।